समाज 2 सर्वज्ञ संघ निरूपण. आजपर्यंत जे झाले ते जाऊ दे, आता तरी नीट समजून घेऊन वागले पाहिजे. हे संपूर्ण विश्व अंतरात्म्याने निर्माण केले आणि तोच ते चालवतो आहे, म्हणजे तोच खरा जाणता आहे. त्याला जो जाणतो त्याचे अनुसंधान राखतो अशा संत सत्पुरुषाला या समासात जाणता म्हटलं आहे. त्याच्या संगतीत राहून आपण त्याचे आचार विचार, ध्यान, निरूपण सगळे सगळे नीट बघावे, ओळखावे आणि तसे करण्याचा मनापासून प्रयत्न करावा, म्हणजे मग उपासना करता करता देवभक्तांची अखंड भेट होते. श्रीराम नेणपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणते पणे वर्तले पाहिजे नेमस्त. जाणत्याची संगत धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. जाणत्या पाशी लिहो शिकावे, जाणत्या पाशी वाचू शिकावे, जाणत्या पाशी पुसावे सकळ काही. जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास जिजवावे शरीर, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे. जाणत्याचे संगतीने भजावे, जाणत्याचे संगतीने जिजावे, जाणत्याचे संगतीने रिझावे विवर विवरो. जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान ध्यावे नाना प्रकारी. जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही. जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताची. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी अंतरयामी. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे. जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा. जाणत्याचे अलिप्तपण, जाणत्याचे विदेह लक्षण, जाणत्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे. जाणता एक अंतरात्मा, त्याचा काये सांगावा महिमा, विद्या कळा गुणसीमा कोणे करावी. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेणे करिता आनंद उदंड होतो. परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टी सपडते, विवर विवरो समजावे ते विवेकी जनी. जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी। तो निर्माण करीतो जना परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा। त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आशन, सर्व काळ संभाषण तदांशेचि करावे। ध्यान धरी ना तो अभक्त, ध्यान धरील तो भक्त, संसारापासूनी मुक्त भक्तास करी। उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सर्वज्ञ संघ निरूपण नाम समाज दुसरा श्रीराम।